यहुदाचे पत्र। देवपित्याच्या ठाई प्रिय आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवण्यात आलेले असे जे पाचारिलेले लोक यास येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहुदा याचकडून दया, शांती व प्रीती ही तुम्हास विपुल मिळोत। प्रिय बंधूंनो, आपल्या सर्वसाधारण तारणाविषयी तुम्हास लिहावायची मला मोठी आस्था लागली होती, तरी पवित्र जनांच्या एकदा स्वाधीन केलेल्या विश्वासाचे समर्थन करण्यासंबंधी बोध तुम्हास लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले, कारण ह्या दंडासाठी पूर्वीच नेमलेले कित्येक मनुष्य नकळत आत शिरली आहेत। ती अभक्तीने वागणारी मनुष्य आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातूरपणाचे स्वरूप आणितात आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त याला ते नाकारितात।
तुम्हाला हे सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हाला याची आठवण करून द्यावी असे वाटते। ते हे की प्रभूने मिसर देशातून एका राष्ट्राचा निभाव केला आणि मग जे विश्वास न ठेवणारे होते त्यांचा नाश केला। ज्या देवदूतांनी आपले उच्च पद न राखता स्वस्थान सोडिले त्या स्थाने सार्वकालिक बंधनात निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले। त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे यांनी त्यासारखे जार कर्म करून विजातीय अंगाशी संग केला। ती नगरे सार्वकालिक अग्निदंड भोगीत उदाहरणादाखल पुढे ठेवली आहे। तसेच हे देखील विषय स्वप्नात देहाला विटाळितात, प्रभुत्व तुच्छ लेखितात व थोर जनांची निंदा करीतात। आद्य देवदूत मिखाएल हा जेव्हा मोशेच्या शरीर संबंधाने सैतानाशी वाद घालिताना भांडला तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास त्याचा हिय्या झाला नाही, तर प्रभू तुला धमकावो एवढे तो म्हणाला। तथापि ज्या गोष्टी हे समजत नाहीत त्यांची हे निंदा करीतात आणि बुद्धिहीन पशुंप्रमाणे ज्या गोष्टी हे स्वभावतः समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात। ज्यास धिक्कार असो, कारण ते कायनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले आणि कोरासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला। ते तुम्हा बरोबर जीवितात तेव्हा तुमच्या प्रीती भोजनात झाकलेले खडक असे आहेत। ते मेंढपाळ असून जेविताना खुशालपणे आपले धन घेतात। ते वाऱ्याने वाहून नेलेले निर्जल मेघ हेमंत ऋतूतील फलहीन दोनदा मेलेली समूळ उपटलेली झाडे असे आहेत। लज्जारूपी फेस दाखविणाऱ्या समुद्राच्या विक्राळ लाटा भ्रमण करणारे तारे असे ते आहेत। त्यासाठी निबिड काळोख सर्व काळ राखून ठेवला आहे। आदामापासून सातवा पुरुष हनोक याने त्यास उद्देशून संदेश दिला,
तो हा की पहा सर्वांचा न्याय निवाडा कराव्यास आणि त्यापैकी अभक्त असलेल्या लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व अभक्तीच्या कर्मावरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी अभक्त पापी जनांनी त्यांच्या उरीत सांगितल्या त्यावरून त्या सर्वांस दोषी ठरावयास प्रभू आपल्या आयुक्त पवित्र जनांनी व्यस्थित असा।
ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त असे आहेत। त्यांचे तोंड खुशारकीच्या गोष्टी बोलते व लाभासाठी ते मुखस्तुती करणारे आहेत। अहो प्रिय बंधूंनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनाची आठवण करा। त्यांनी तुम्हास असे सांगितले की शेवटल्या काळी आपल्या अभक्तीच्या वासनाप्रमाणे चालणारी अशी थट्टेखोर माणसे उत्पन्न होतील, ती फूट पाडणारी देहबुद्धीची ज्यास आत्मा नाही अशी आहेत। प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठी आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा। जे कित्येक संशयात आहेत त्याचवर दया करा, कित्येकास अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि देहाने डागळलेली वस्त्रे देखील द्वेष समजून भीतीयुक्त वृत्तीने कित्येकांवर दया करा.
तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हास युक्त उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या द्वारे गौरव, महत्व, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी, आता व युगार युग आहेत. आमीन.